नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज ओडिशांत जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण आनी बुन्यादी फातर बसयतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी अलाहाबाद उच्च न्यायालयात 24 न्यायाधीशांची नेमणूक केल्या. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी अंदमान खोऱ्यांत सैमीक वायू मेळिल्ल्याची घोशणा केल्या. बहुपक्षीयतेवेल्या दबावाच्या काळात ब्रिक्स हो तर्क आनी रचनात्मक बदलाचो एक घटमूट आवाज अशें विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी म्हळां. आनी आशिया कप T20 क्रिकेट सर्तीच्या सुपर 4 पांवड्यांतल्या निमण्या खेळांत काल दुबयत जाल्ल्या खेळांत भारतान श्रीलंकेचेर सुपर ओव्हरवरवीं जैत मेळ्ळें. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज ओडिशाच्या एका दिसाच्या दौऱ्यार आसात. प्रधानमंत्री आयज झारसुगुडात 60,000 कोटी रुपयां परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचें उक्तावण करतले आनी बुन्यादी फातर बसयतले. हे प्रकल्प दूरसंचार, रेल्वे, उच्च शिक्षण, भलायकी सेवा, कौशल्य विकास आनी ग्रामीण घरनिर्माण ह्या सयत वेगवेगळ्या क्षेत्रांमदीं पातळ्यात. ह्या वेळार प्रधानमंत्री एका जाहीर सभेत लेगीत उलोवप करतले. प्रधानमंत्री सुमार 37,000 कोटी रुपया खर्चून स्वदेशी तंत्रगिन्यानाचो वापर करून बांदिल्ल्या 97,500 परस चड मोबायल 4G टॉवर्सचें उक्तावण करतले. हातूंत भारत संचार निगम लिमिटेडच्या 92,600 परस चड 4G तंत्रगिन्यान तळांचो आस्पाव आसा. डिजिटल इंडिया मिशन अंतर्गत 18,900 परस चड 4G थळांक निधी दिला. हे टॉवर सौर उर्जेवरवीं चलपी आसात. प्रधानमंत्री मोदी संबलपूर सरला रेल्वे उड्डाणपूर कोरापूट बैगुडा मार्गाचे दुपेटीकरण आनी मानबार कोरापूट गुरपूर मार्गासयत म्हत्वाच्या रेल्वे प्रकल्पांचो बुन्यादी फातर ह्या वेळार बसयतले. ते ओडिशांतल्या बरहमपूर आनी गुजरातांतल्या सुरतांतल्या उधना मजगतीं अमृत भारत एक्सप्रेसीक 5वो पावटो दाखयतले. प्रधानमंत्री तिरुपती, पलक्कड, भिलाई, जम्मू, धारवाड, जोधपूर, पटना आनी इंदूर हांगा सुमार 11,000 कोटी गुंतवणुकेसयत 8 भारतीय तंत्रगिन्यान संस्थांच्या विस्ताराची बुन्याद घालतले. देशभरांतल्या 275 राज्य अभियांत्रिकी आनी पॉलिटेक्निक संस्थांमदीं गुणवत्ता, समता, संशोधन आनी नवे उपक्रम सुदारपा खातीर डिझायन केल्ल्या भौविद्याशाकीय शिक्षण आनी संशोधन सुदारणा येवजणेचोय शुभारंभ प्रधानमंत्र्यांच्या हस्तुकी हे वेळार जातलो. प्रधानमंत्री ओडिशा कौशल्य विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या पांवड्याचोय शुभारंभ करतले. हे अंतर्गत संबलपूर आनी बरहमपुरांत जागतीक कौशल्य केंद्रां स्थापन जातली. प्रधानमंत्र्यांच्या भेटीक लागून ओडिशाच्या भलायकी सेवेच्या मुळाव्या सुविधांक लेगीत बरी चालना मेळटली. ते बरहमपुरांतल्या MKCG मेडिकल कॉलेज आनी संबलपुरांतल्या VIMSAR हांकां जागतीक दर्जाच्या सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलांत रुपांतरीत करपा खातीर बुन्याद घालतले. प्रधानमंत्री मोदी अंत्योदय घरनिर्माण येवजणे खाला 50,000 लावार्थ्यांक मंजुरी आदेशांचें वितरण हे वेळार करतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी अलाहाबाद उच्च न्यायालयांत 24 न्यायाधीशांची नेमणूक केल्या. हातूंत ज्येश्ठ वकील विवेक सरन, गरिमा प्रसाद आनी सुधांशु चौहान हांचो आस्पाव आसा. हे शिवाय हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयांत 2 न्यायाधीशांची नियुक्ती केल्या, तर कर्नाटक उच्च न्यायालयांत 1 स्थायी न्यायाधीश आनी 3 अतिरिक्त न्यायाधीशांची नेमणूक केल्या. ह्यो नेमणुको मुखेल न्यायाधीशां कडेन सल्लामसलत केल्या उपरांत केल्या. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी अंदमान खोऱ्यांत सैमीक वायू मेळिल्ल्याची घोशणा केल्या. हाका लागून अंदमान दर्यादेग सैमीक वायून समृद्ध आसा ह्या फाटल्या खूब तेपासावनच्या समजुतीक पुष्टी मेळ्ळ्या. काल राती एका सोशल मिडिया पोस्टांत मंत्री पुरी हांणी ही म्हायती दिल्या. हाचेर खोस उक्तायतना मंत्री पुरी हांणी अंदमान जुव्याच्या उदेंत दर्यादेगेर दर्यादेगेपासून 9.20 नॉटिकल मैल म्हळ्यार 17 किलोमिटर अंतराचेर आशिल्ल्या श्री विजयपुरमांतल्या 2 बायेंत 295 मिटर उदकाची खोलाय आनी 2,650 मिटर लक्ष खोलायन सैमीक वायूची घडणूक घडिल्ल्याचें म्हायती दिल्या. केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी PM किसान येवजणेचो 21वो हप्तो जारी केलो. केंद्रीय कृशी मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी व्हिडियो कॉन्फरन्सिंगवरवीं हुंवार आनी पावसान बादीत हिमाचल प्रदेश, पंजाब आनी उत्तराखंडातल्या शेतकारां खातीर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी येवजणेचो 21वो हप्तो जारी केला. परिषदेत उलयतना चव्हाण हांणी म्हायती दितना सांगले, सुमार 2.7 लाख बायलां शेतकऱ्यांसयत 27 लाखां परस चड शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत 540 कोटी परस चड रुपया हस्तांतरीत केल्यात. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रा वयल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री GST दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स ज्यादा बचत नेक्स्ट जेन जीएसटी
भोपक्षीयतेवेल दबावाच्या काळात जीग सतर्क आणि रचनात्मक बदलाचो एक घटमूट आवाज असा असे विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांनी म्हळा. संयुक्त राष्ट्र महासभेच्या 80व्या सत्रा वेळार न्यूयॉर्कात जाल्ल्या ब्रिक्स विदेश मंत्र्यांच्या बसकेत डॉ जयशंकर उलयताले. या अशांत संवसारात ब्रिक्सान शांतीकाय निर्माण संवाद आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करपाचो आपलो संदेश घटमूट करपाक जाय असे तांणी सांगले. ब्रिक्सान संयुक्त राष्ट्राच्या मुखेल मळार खासा करून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत व्यापक सुदारणा करपा खातीर आपले सामूहिक आव्हान आणि घटमूट करपाक जाय असे तांणी सांगले. वाढत्या संरक्षणवाद शुल्क अस्थिरता आणि व्यापार प्रवाहावेल्या नॉन टॅरिफ अडखळीचो परिणाम हाचेर भर दितना डॉ जयशंकर हांनी सांगले. ब्रिक्सान भोपक्षीय व्यापार प्रणालीचे संरक्षण करपाक जाय. तंत्रगिन्यान आणि नवे उपक्रम ब्रिक्स सहकार्याचो फुडलो पांवडो निश्चित करतले असे डॉ जयशंकर हांनी हेवेळार सांगले. भाजपाचे ज्येष्ठ फुडारी आणि केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांनी अस्तंत चंपारण जिल्ह्यातल्या बेतियात पक्षाच्या कार्यकर्त्यांकडेन आणि फुडाऱ्यांकडेन बिहार विधानसभा वेंचणुके संदर्भात संवाद साधलो. या कार्यवाहीक सारण पूर्व चंपारण आणि अस्तंत चंपारणचे विद्यमान आणि आदले आमदार खासदार MLG तसेच भाजप जिल्हाध्यक्ष पक्षाच्या कोर कमिटीचे वांगडी आणि मंडळ अध्यक्ष हजर आशिल्ले. बिहारातल्या येत्या त्या वेंचणुकांबद्दल शहा आणि हेवेळार सविस्तर चर्चा केली अशी माहिती बसके उपरांत भाजप फुडारी डॉ संजय जयस्वाल हांणी दिली. भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा हांणी काल दिल्लीत कार्यकारी सुकाणू समितीच्या दुसऱ्या बसकेत नॅशनल वन हेल्थ मिशनाच्या प्रगतीचो नियाळ घेतलो. मनीस जनावर वनस्पती आणि पर्यावरण भलायकी हांच्यातल्या परस्पर संबंध वळखुपा खातीर मिशनाच्या भुमिकेचेर तांणी भर दिलो. एकठांय काम करूनच फुडल्या धोक्याची अपेक्षा करूं येता आनी आडावंक मेळटा अशें ह्या वेळार आरोग्य मंत्र्यांनी सांगले. तशेंच नॅशनल वन हेल्थ मिशनांतल्या वेगवेगळ्या खात्यांचो समन्वयात्मक यत्न हे दृश्टीकोन मूर्त परिणामांत रुपांतरीत करतात हाचेरूय तांणी भर दिलो. हवामान. भारतीय हवामान खात्यान आयज मध्य आनी दक्षिण भारतातल्या कांय वाठारांनी व्हड पावस पडपाचो अदमास उक्तायला. ते खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. आंध्र प्रदेश दर्यादेग कर्नाटक गुजरात झारखंड मध्य प्रदेश दक्षिण कर्नाटक तमिळनाडू पुद्दुचेरी करायकल अस्तंत बंगाल आणि सिक्कीमात कांय सुवातांनी पावस पडपाची शक्यता हवामान खात्यान उक्तायला. फुडल्या 3-4 दिसात मध्य महाराष्ट्र मराठवाडा ओडिशा कोकण आणि गोव्यात कांय सुवातांनी पावस पडपाची शक्यता हवामान खात्यान उक्तायला. अंदमान आणि निकोबार जुवे दर्यादेग आंध्र प्रदेशात या महिन्याच्या 30 तारखे मेरेन गडगड आणि वादळी वारे येऊची शक्यताय असा असे हवामान खात्यान कळीत केला. आशिया कप T20 क्रिकेट सर्तीच्या सुपर 4 पांवड्यातल्या निमण्या खेळात भारतान श्रीलंकेचे सुपर ओव्हर वरवी जैत मेळले. पहिली फलंदाजी करताना भारतान निर्धारित 20 षटकात 5 बाद 202 धावण्यो केल्यो. अभिषेक शर्मान 61 धावण्यो केल्यो. 203 धावण्यांच्या मुखाक जाप दितना श्रीलंकेन निर्धारित 20 षटकात 202 धावण्यो केल्यो आणि हो खेळ बादाबाद दवरलो. पथून निसंगान शेकडो मारलो. सुपर ओव्हरीत भारताच्या अर्षदीप सिंगान 2 गडे बाद केले. श्रीलंकेक सुपर ओव्हरीत फकत 2 धावण्यो करप शक्य झाले. उपरांत भारतान पहिल्याच बॉलात 3 धावण्यो करून ह्या खेळात जैत मेळयले. फाल्यां दुबईत सर्तीच्या निमण्या खेळात भारत आणि पाकिस्तान पंगडा मदीं खेळ जातलो. हो खेळ भारतीय वेळेप्रमाण राती 8 सुरू जातलो. आणि आता खबरो सोंपोवच्या पयलीं परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज ओडिशात जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण आणि बुनियादी फातर बसयतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी अलाहाबाद उच्च न्यायालयात 24 न्यायाधीशांची नेमणूक केल्या. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी अंदमान खोऱ्यात सैमीक वायू मेळिल्ल्याची घोषणा केल्या. भोपक्षीयतेवेल्या दबावाच्या काळात ब्रिक्स हो तर्क आणि रचनात्मक बदलाचो एक घटमूट आवाज असे विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी म्हळा. आणि आशिया कप T20 क्रिकेट सर्तीच्या सुपर 4 पांवड्यातल्या निमण्या खेळात काल दुबईत जाल्ल्या खेळात भारतान श्रीलंकेचे सुपर ओव्हर वरवी जैत मेळले. आकाशवाणी पणजी केंद्राच्या मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 6:30 जावन 30 मिनटांचेर. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो.